नमस्कार, आकाशवाणी पणजी ज्या प्रादेशिक खबरा विभागावरील सुरेज कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता। मुखेल खबरो। लोकसभेच्या पहिल्या पावण्या खातीर आयज मतदान। 21 राज्यां आनी केंद्रशासित प्रदेशांनी मेळून 102 लोकसभा सुवातां खातीर सकाळसावन मतदान सुरू। 1625 उमेदवार वेंचणूक रिंगणात। मतदारांनी आनी खासा करून नव मतदारांनी आपलो मतदानाचो हक्क सोडचो न्हय। देशाच्या फुडाराक दिशा दिवंक मोठ्या प्रमाणात मतदान करचे, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांचो उलो। लोकसभेच्या दुसऱ्या पावण्याच्या प्रचाराक नेट। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांची आयज महाराष्ट्राच्या वर्ध्यात प्रचारसभा। पॅलेस्टायनाक एकवटीत राष्ट्रसंघाचे पुराय वांगडीपद दिवपाचो सुरक्षा मंडळाचो थाराव अमेरिकेन नकार अधिकारान आडयलो। इराणान ताब्यात घेतिल्ले MSC एरीज बोटीवेल्या भारतीय तारोट्यांक मुक्त करून भारतात हाडपाच्या यत्नांक नेट। विदेश वेव्हार मंत्रालयाची माहिती। उदेंत भारत, मध्य भारत, उत्तरी कोकण, दक्षिण दर्या देग वाठारांनी हे दोन दीस कालोराच्या ल्हाराचो अदमास। गोंयातूय गडगड जगला, नेटान वारें मारून पावस पडपाचो अदमास। आनी खेळात। IPL क्रिकेट सर्तीत राती जाल्ल्या खेळात मुंबय इंडियन्सान पंजाब किंग्साक 9 धावड्यांनी हारयले। आज लखनौ सुपर जायंट्स आर चेन्नई सुपर किंग्स हो खेळ। आता पुराय खबरो। लोकसभेच्या पहिल्या पावण्या खातीर वेंचणुकेचे आयज मतदान जाता। पहिल्या पावण्या खातीर आयज 17 राज्यां आनी 4 केंद्रशासित प्रदेशांनी मेळून 102 लोकसभा सुवातीर मतदान जाता। 1625 उमेदवार वेंचणुकेच्या रिंगणात आसात। अरुणाचल प्रदेश, मेघालय, मिझोराम, नागालँड, सिक्कीम, अंदमान निकोबार, लक्षद्वीप, पुडुचेरी, उत्तराखंड आणि तामिळनाडूत पहिल्या पावण्यार मतदान जातले। खेरीज राजस्थानात 12, उत्तर प्रदेशात 8, मध्य प्रदेशात 6, आसाम आणि महाराष्ट्रात 5 सुवातो, बिहारात 4, अस्तंत बंगालात 3, मणिपुरात 2, छत्तीसगड, त्रिपुरा आणि जम्मू काश्मीरात दरेकी 1 लोकसभा सुवाती खातीर मतदान जातले। वेंचणूक आयोगान या पावण्यावेल्या वेंचणुके खातीर देशभरात 350 वेंचणूक निरीक्षकांची नेमणूक केल्या। मतदान मुक्त आणि निष्पक्ष जावचे म्हणून व्यवस्थेचे देखरेख दवरूक वेंचणूक आयोगान 127 जनरल, 67 पोलीस आणि 167 खर्चाविषयी निरीक्षकांची नेमणूक केल्या। एकूण 7 पावण्यांनी लोकसभेची वेंचणूक जातली। 4 जूनाक 7 पावण्याची मेळून एकठांय मतमेजणी जातली। पहिल्या पावण्यार अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम विधानसभाच्योय वेंचणुको जावपाच्यो आसात। मतदान सकाळी 7 वरांचेर सुरू जाला। 1,63,000 मतदान केंद्राचेर 16,63,00,000 मतदार आयज मतदान करतले, तातूंत 36,09,000 मतदार आसात। आयज लोकसभेच्या वेंचणुकेत पहिल्या पावण्यावेले मतदान जाता आसतना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात भायर सरून मतदान करचे असो उलो मारला। देशाच्या फुडाराक दिशा दिवपा खातीर मतदानात वांटेकार जावप म्हत्वाचे, खासा करून नव मतदारांनी ही संद सोडची न्हय, आपलो संविधानिक हक्क आनी कर्तव्य पुराय करचे असे राष्ट्रपतींनी मागला। भारत हो फक्त सगळ्यात मोठी लोकशाही न्हय, तर भारत ही लोकशाहीची जननी आसा असे राष्ट्रपतींनी मतदाराक दिल्ल्या संदेशात म्हटला। इतले मजगती एका मताचे मोल उडयलेचे न्हय असे मुखेल वेंचणूक आयुक्त राजीव कुमार हांणी म्हणला। कितल्याशाच वेंचणुकांनी एका मताचे निकाल वयर सकल जाल्यात हाची जाणीव मतदारांनी दवरून आपले मत आयच्यान सुरू जावपी लोकसभे खातीचे मतदान नोंद करची असे वेंचणूक आयुक्तांनी म्हणला। ते आकाशवाणी कडेन उलयतले। वेंचणूक ही लोकां खातीर आसता आनी वेंचणुकेत लोकां मुखार पर्याय आसतात असे राजीव कुमार हांणी म्हणला। तेच बरोबर मतदानाक वताना कालोराच्या ल्हाराविशी जतनाय घेवपाचो उलो मुखेल वेंचणूक आयुक्तांनी मारला। कालोराच्या ल्हारा परस मतदारांचो नेट चड आसतलो अशी आस्त तांणी उक्तायल्या। लोकसभा वेंचणुकेच्या चवथ्या पावण्या खातीर अधिसुचोवणी वेंचणूक आयोगान काल जारी केल्या। या पावण्यात 9 राज्यां आनी केंद्रशासित प्रदेशांनी मेळून 96 लोकसभा सुवातां खातीर 13 मेक मतदान जातले। उमेदवारी दाखल करपाक 25 एप्रील मेरेन मुजत आसतली। इतले मजगती तिसऱ्या पावण्यावेल्या वेंचणुके खातीर उमेदवारी अर्ज घालपाची मुजत आयज सोंपता। ह्या पावण्यात 10 राज्यां आनी 2 केंद्रशासित प्रदेशांनी 94 लोकसभा सुवातां खातीर 7 मेक मतदान जातले, तातूंत गोंयच्यो 2 सुवातो आसपावता। भाजपाचे ज्येष्ठ फुडारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांची आयज महाराष्ट्राच्या वर्ध्यात प्रचारसभा जातली। भाजपाचे महाराष्ट्रातले फुडारी हे बसकेक हजर आसतले। वर्धा मतदारसंघाच्या तळेगावात प्रधानमंत्र्यांची आयज सांजे सभा जातली। महायुतीचे वतीन भाजपाचे सध्याचे खासदार रामदास तडस या मतदारसंघातल्यान तिसरी खेप वेंचणूक लढयतात। महाविकास आघाडीचे वतीन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अमर काळे वर्धात उमेदवार म्हणून उभे रावल्यात। ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी ऐकतात। देशी तंत्रज्ञानाचेर विकसित कृत क्षेपणास्त्राचे रक्षा संशोधन आणि उदरगत संस्था DRDO काल यशस्वी परीक्षण केले। भारतीय वायू दळाच्या सुखोय 30 मार्क 1 झुजारी विमानावरवी हे परीक्षण झाले. गॅस टर्बाईन तंत्रज्ञानाचेर आधारित देशी तंत्रज्ञानाची सिद्धता हे परीक्षणावरवी सिद्ध झाल्या. लक्षाचो निश्चित आणि अचूक वेध घेऊची ताक या नव्या तंत्रज्ञानाचेर आधारित कृत क्षेपणास्त्रात आसा. डीआरडीओचे अध्यक्ष डॉ समीर वी कामत हांणी हो प्रकल्प यशस्वी करपी डीआरडीओच्या पंगडाक परबी भेटयला. रक्षा मंत्री राजनाथ सिंग हांणी क्षेपणास्त्राच्या यशस्वी परीक्षणा खातीर डीआरडीओची तोखणाय केल्या. ल्हान भुरग्यां खातीर आशिल्ल्या दुधाच्या उत्पादनात नेस्ले साखरेचो वापर करता म्हण आयिल्ल्या दाव्याचे भारतीय खाद्यान्न सुरक्षा आणि प्रमाणीकरण अधिकारी परीक्षण करता. शास्त्रीय गटा मुखार FSSAI आपलो अहवाल दवरतली. स्विसाचे एक संघटनेन नेस्लेच्या दुधात उत्पादनाविशी हो दावो केल्लो. 2 वर्सां मेरेनच्या भुरग्यां खातीर आशिल्ल्या दुधाच्या उत्पादनात नेस्ले साखरेचो वापर करता म्हण हो दावो आसा. कमी आणि मध्य येणावळ आशिल्ल्या देशांनी नेस्ले असली उत्पादनां विकता, मात हीच उत्पादनां गिरेस्त देशांनी विकता, तातूंत साखरेचो वापर केल्लो आसना असो हो दावो आसा. इराणान ताब्यात घेतिल्ले MSC एरीज हे बोटीचेर आशिल्ली भारतीय कॅडेट एन टेसा सुरक्षित भारतात पावली. कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळाचेर ती काल सुरक्षित पाविल्ल्याची माहिती विदेश वेव्हार मंत्रालयान दिला. तेहरानातलो भारतीय दूतावास आणि इराण सरकारच्या समन्वयान ही गजाल साध्य झाला असे मंत्रालयान म्हणला. भारतीय दूतावास बोटीवेल्या उरिल्ल्या 16 तारवट्यांचे सातत्यान संपर्कात आसा. तांची भलायकी ठीकठाक आसा. तारवटी तांच्या घरच्याकडेनूय संपर्क दवरून आसात असे विदेश वेव्हार मंत्रालयान कळीत केला. हे तारवटी सुरक्षित उरचे म्हणून भारतीय दूतावास इराण सरकारच्या अधिकाऱ्यांबरोबर संपर्क दवरून आसा. विदेश वेव्हार मंत्री एस जयशंकर हांणी हे विषय तांचे इराणी संपादस्थ आमीर अब्दुलाहिया हांच्याबरोबर चर्चा केल्या. भारतीय हवामान खात्यान ओडिशा आणि अस्तंत बंगालच्या काय वाठारांनी हे 2-3 दीस कालोराचे खर लहाराचा अदमास उक्तायला. त्याचबरोबर झारखंड, उत्तरी कोकण, सौराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, आंध्र प्रदेशची दर्यादेग, तेलंगणा, तमिळनाडू आणि पुडुचेरीतूय कालोराची लहाराची परिस्थिती असू येता असा हवामान खात्याचा अदमास असा. भारताच्या उदयांत्या आणि दक्षिण वाठारांनी हे 2 दीस तापमान सरासरी परस 2 ते 3 सेल्सियस वाढू येता असा हवामान खात्याचा अदमास असा. उत्तरी अस्तंत भारताच्या जम्मू काश्मीर, लद्दाख, गिलगिट, बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडाच्या काय वाठारांनी गडगड जगला आणि नेटान वारे मारून पाऊस पडपाचा अदमास असा. पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि दिल्लीत हे 2 दीस शिपरून पावसाचा पडपाचा अदमास असा. गोयच्या काय वाठारांनी गडगड जगला आणि नेटान वारे मारून पाऊस पडपाचा अदमास पणजी वेधशाळेन काल सांजे उक्तायला. गोयात काल सरासरीचे तापमान वयर वचून 34 अंश सेल्सियस नोंद झाला. पॅलेस्टायनाक एकवटीत राष्ट्रसंघाचे पुराय वांगडीपद दिवक सगळे वटेनच्यान मोठो तेको असताना अमेरिकेन हो प्रस्ताव आडायला. पॅलेस्टायनाक एकवटीत संघाचे पुराय वांगडीपद दिवचे म्हण 193 वांगड्याच्या एकवटीत राष्ट्रसंघाच्या सुरक्षा मंडळा मुखार हो प्रस्ताव आयिल्लो. अमेरिकेन तो नकाराधिकार वापरून आडयलो. ब्रिटन आणि स्वित्झर्लंडात मतदानात वाटो घेतलो ना. जाल्यार 15 हेर 12 वांगड्यांनी थरावाचेर हयकाराचे मतदान केले. पॅलेस्टायनाक स्वतंत्र राष्ट्राची मान्य दिवपाविशी प्रक्रिया ही इस्रायल आणि पॅलेस्टायन हांच्या मजगती चर्चेवरवी जाऊक जाय. एकवटी राष्ट्रसंघावरवी न्हय असे मत अमेरिकेचे पालवी राजदूत रॉबर्ट वूड हांणी सुरक्षा मंडळाचे बसकेत उलयताना सांगले. आयपीएल क्रिकेट सर्तीत राती जाल्ल्या खेळात मुंबई इंडियन्सान पंजाब किंग्साक 9 धावड्यांनी हारयले. चंदीगडात राती खेळ झालो. 193 धावड्यांचा पाठलाग करताना पंजाब किंग्साचो डाव 19.1 षटकात 183 धावड्याचेर सोपलो. पंजाबच्या आशुतोष शर्मान सगळ्यांत चढ 61 धावड्यो काढल्यो. मुंबई खातीर जसप्रीत बुमरा आणि गॅरार्ड कोटझेन दरेकी 3 गडे बाद केले. पहिली फलंदाजी करताना मुंबईन 7 गडे वगडावून 20 षटकांनी 192 धावड्यांचे आव्हान दिले. सूर्यकुमार यादवान 78 धावड्यो काढिल्ल्यो. आज लखनौ सुपर जायंट्स आज चेन्नई सुपर किंग्स हो खेळ जातलो. खबरो सोपोवच्या आदी परत एक फावट मुखेल खबरो. लोकसभेच्या पहिल्या पांवड्या खातीर आज मतदान. 21 राज्यां आणि केंद्रशासित प्रदेशांनी मेळून 102 लोकसभा सुवाते खातीर सकाळ सावन मतदान. 1,625 उमेदवार वेंचणूक रिंगणात. मतदारांनी आणि खासा करून नव मतदारांनी आपलो मतदानाचो हक्क सोडचो न्हय. देशाच्या फुडाराक दिशा दिवक मोठ्या प्रमाणात मतदान करचे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांचो उलो. लोकसभेच्या दुसऱ्या पांवड्याच्या प्रचाराक नेट. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांची आज महाराष्ट्राच्या वर्धात प्रचारसभा. पॅलेस्टायनाक एकवटीत राष्ट्रसंघाचे पुराय वांगडीपद दिवपाचो सुरक्षा मंडळाचो थाराव अमेरिकेन नकाराधिकारान आडायलो. इराणान ताब्यात घेतिल्ल्या MSC एरीज बोटी वेल्या भारतीय तारवट्याक मुक्त करून भारतात हाडपाच्या यत्नाक नेट. विदेश वेव्हार मंत्रालयाची माहिती. उदयन भारत, मध्य भारत, उत्तरी कोकण दक्षिणेचे दर्यादेग वाटारांनी हे दोन दीस कालोराच्या लहराचो अदमास, गोंयातूय गडगड आनी जंगलात देठान मारून पावसाचो अदमास. आनी ख्यात आयपीएल क्रिकेट सर्तीत राती जाल्ले ख्यात मुंबय इंडियन्सान पंजाब किंग्साक 9 धावड्यांनी हारयले. आयज लखनौ सुपर जायंट्स, आयज चेन्नय सुपर किंग्स हो खेळ जातलो. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.